श्री चांगदेव पासष्टी। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव पासष्टीची 47वी ओळी, त्याचा पहिला भाग काल आपण पाहिला, त्याच्या विश्लेषणाचा दुसरा भाग आज आपण घेणार आहोत। ओळी कशी? तैसे तुझं आत्मयाते पाही, देखो गेलिया मीची नाही, तेथे तू कैसा काही कल्पवया जोगा। अरे तू कल्पना करण्याच्या लायकीचा तिथे राहतच नाही, कारण तुला पाहायला गेलो तर मी स्वतःच उरत नाही, कारण मी आत्मरूप आणि तुलाही मी आत्मरूपच पाहतो। मग आत्मरूपामध्ये माझा आत्मा आणि तुझा आत्मा जेव्हा भिन्न नाही, एकच आत्मा आहे, तर मग इथे कल्पना कोणी कशाची करायची? कारण आत्म्याशी आत्म्याचे बोलणे होऊ शकत नाही, आणि आत्मस्थितीमध्ये जर गेलो तर आत्मस्थितीमध्ये असं बोलणं शक्य नाही। म्हणून सत्पुरुष, अवतारी पुरुष हे अत्यंत खालच्या पातळीवर येऊन, खालच्या पातळी म्हणजे जीवभावात, देहभावात येऊन लोकांना पटावं, लोकांना समजावून सांगावं, यासाठी त्यांना कळेल अशा भाषेमध्ये संवाद करतात। आणि त्याशिवाय ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या ग्रंथातून जो उपदेश संतांनी केला तर तो आपल्यापर्यंत पोचलाच नसता। मी तर असं म्हणेल की चांगदेव पासष्टी रूपी जे पत्र लिहिलं माऊली ज्ञानेश्वरांनी, त्यामुळे खूप मोठा उपकार केला, खूप मोठा उपकार केला या महाराष्ट्र मंडळीवर आणि सर्वांवरच। नाहीतर या उत्कृष्ट स्थितीचा अनुभवण्यासाठी थिअरिटिकल एक्सप्लेनेशनच आपण पाहिले असते, मोठ्या मोठ्या संस्कृतच्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं तेच आपल्या ठाई राहिलं असतं, पण हे प्रॅक्टिकल पद्धतीने ज्या उपमानांचा वापर करून ज्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे चांगदेवांना, ते आपण समजण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि त्या उच्च अवस्थेतील महात्मे कसे राहत असतील, कसे वागत असतील, याची आपल्याला थोडीशी कल्पना किंवा त्याची झलक याच्यातून मिळत आहे। तथापि ते जो उपदेश आणि बोध करतात, त्यांचे अहम पण नसते, त्यांचा अहंकार कुठेच नसतो, कारण मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या चौघांमध्ये भगवंत असेल तर मग अशा महात्म्याच्या तोंडून जे निघेल ते ब्रह्म निरूपणच आहे। जया अंतरी भगवंत, अचळ राहिला निवांत, तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्म निरूपण। आज या ओवीचा उर्वरित भाग घेऊन ते विश्लेषण पुढे नेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। आता ते जे उपदेश करतात, बोध करतात, त्यात त्यांचे अहम पण मात्र नसते, आणि अहम पण नसते म्हणूनच तो स्वभावे जे बोलत ते ब्रह्मनिरूपण। असा जो योगी स्वभावसिद्ध जे बोलतो ते ब्रह्माचे निरूपणच होते। आणि माऊली ज्ञानेश्वर महाराज याचे संपूर्ण श्रेय आपल्या सद्गुरूंना देतात, या सर्व गोष्टीचे श्रेय देतात, कारण सद्गुरूंच्या कृपेशिवाय, सद्गुरूंच्या कृपा प्रसादाशिवाय वाणीमध्ये, बोलण्यामध्ये हे चैतन्य येऊ शकत नाही। हे माऊलीचे चैतन्यपूर्ण शब्द माऊली म्हणतात की हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे शक्य आहे। ऐसे श्री निवृत्तीनाथांचे गौरवाहे जिसाचे, ग्रंथू नव्हे हे कृपेचे वैभवती। ज्ञानेश्वरी हा माझा ग्रंथ, हा माझा ग्रंथ नाही आहे, तर हे माझ्या सद्गुरूंच्या कृपेचे वैभव आहे. ग्रंथू नव्हे हे कृपेचे वैभव तिये. कोणाच्या तिये? म्हणजे त्या श्री श्री निवृत्तीनाथांचे गौरव आहे जी साचे. खरा गौरव त्या निवृत्तीनाथांचा आहे. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जी उरले पायिकपण. जेव्हा ज्ञानेश्वरीची समाप्ती होऊ लागली, शेवटी शेवटी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ही ओवी रचलेली आहे, किंबहुना तुमचे केले. फार काय सांगावे, हा जो ग्रंथ आहे 1800 ओव्यांचा 9000 ओव्यांचा, हा संपूर्ण ग्रंथ हा तुमचा केलेला आहे. धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, त्या ग्रंथाला धर्म कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीला धर्म कीर्तन म्हणत आहेत. हे धर्माचं कीर्तन या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सिद्धीला गेलं, हे तुम्ही केलं. इथ माझे जी उरले पायिकपण, मी काय तर नावाला एक तुमचा सेवक म्हणून उरलो. आता इथे विषय चालला आहे की चांगदेवांच्या भेटीमध्ये हे आत्मा आणि आत्मा दोघांची भेट कशी आहे. म्हणजे ही भेट दोन देहांची नाही. जो आत्मा चांगदेवामध्ये आहे तोच आत्मा ज्ञानोबामध्ये पण आहे, म्हणून ही आत्मस्वरूपाची भेट आहे. घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन. तुझे दर्शन घ्यायला जातो तर रूपा येवो पाहे मन, माझे मन संपून जाते आणि माझं रूपच शिल्लक राहते. मग कोणाचं दर्शन मी घेऊ? तुझं दर्शन घेतलं तर तूही तोच आत्मा आहे आणि माझं रूप जे आहे मूळ रूप त्यात तर मी आत्मा आहेच. मग आत्मा आत्म्याला भेटेल तर मग कोण कोणाला पाहायचं? आणि हे मन काढून दर्शन घ्यायचे आहे. मन जर तिथे असेल तर मग रूप दिसू शकत नाही. रूप दिसण्यासाठी कंडिशन प्री रिक्वेसिट जे आहे ते म्हणजे मनाला अमन करावं लागेल. म्हणून चांगदेवाचं तुझे दर्शन कसे घेऊ? तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे. एखाद्याला भेटण्यासाठी जीवाला आनंद वाटतो. सामान्य माणसांना हा भेटीचा दर्शनाचा आनंद देहाच्या अंगाने होतो. आपला भाऊ भेटला, बहीण भेटली, किंवा पत्नी भेटली, किंवा आई बाप भेटले, किंवा मित्र भेटले जवळचे, मनाला आनंद होतो. पण हा देहाचा आनंद आहे. पण चांगदेव आणि ज्ञानदेव यांची तशी भेट नाही आहे. कशी भेट आहे मग ती? ती मग ती सिद्ध भेट आहे. दोन सिद्धांची भेट आहे. आत्मस्वरूपाशी ही भेट आहे. आत्म्याची आत्म्याला दिलेली ती भेट आहे. आणि त्यामुळे या भेटीतील आनंदही वेगळ्या स्वरूपाचा आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्यासारख्यांनी समजून घ्यायचा किंवा त्याला शब्दांनी व्यक्त करायचं किंवा पांडित्य दाखवून असं एक्सप्रेस करायचं, एक्सप्लेन करायचं की मला सगळं समजते, तर हा सगळा मूर्खपणा होईल. हा सगळ्याचा सगळा मूर्खपणा होईल. कारण हे आत्मानंदामध्येच आपण समजू शकतो. आत्मानंदात बुडी देऊन, आत्मानंदामध्ये पूर्णपणे सबमर्ज होऊन, सबज्यूम होऊन, तेव्हाच आपल्याला हे कळू शकते. एरवी हे शब्दच राहतील. आनंदाचे तीन प्रकार सांगण्यात येतात. विषय आनंद, निर्विषय आनंद आणि आत्मा आनंद. विषय आपल्या अवतीभोवतीचे सगळे आपले जे वासनेचे जे विषय आहेत, ते ज्ञानेंद्रियांचे विषय असू देत, कर्मेंद्रियाचे विषय असू देत, किंवा मनबुद्धींचे विषय असू देत, किंवा अहंकाराचा सुद्धा विषय असू दे, तर हे सगळे विषय ते विषयानंद. विषयानंद हा इंद्रियांना मिळणाऱ्या विषयामुळे भोगला जाऊ शकतो आणि त्या विषय भोगामुळे त्या विषयानंदाला जागा आली आहे. निर्विषय आनंद हा विषयांना आवरून, जेव्हा आपण मेडिटेशनमध्ये जातो, सर्व विषयांना आवरून मेडिटेशनच्या उच्च अवस्थेमध्ये जो आनंद मिळतो तो निर्विषय आनंद आहे. ध्यानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला हा आनंद घेता येतो. पण आत्मानंद हा आत्म्याशी समरस होऊन घेता येतो. म्हणून असं म्हणतात की ध्यानामध्ये गेल्यानंतर त्या परमात्म स्वरूपाशी एक व्हायचं आहे. ते सद्गुरूच्या सूक्ष्म शरीराशी एक व्हायचं आहे. किंवा सहस्रार चक्रावरून जेव्हा बाह्या पसरून कुंडलिनी त्या विश्वशक्तीशी विश्व चेतनेशी एकरूप होते, त्यावेळी येणारा आनंद हा आत्मानंद असतो, जो विषय आनंद आणि निर्विषय आनंद यापेक्षाही श्रेष्ठ प्रतीचा असतो. मेडिटेशनची जी गामा स्टेज आहे, अल्टिमेट गामा स्टेज, पिनियल ग्लँडचे सिक्रेशन सुरू होतात. माऊलीच्या भाषेत 17वीचे स्तन्य किंवा चंद्रामृत जेव्हा प्रकट होते, त्या अवस्थेत जो आनंद असतो तो निर्विषय आनंद असतो. पण त्याच्याही पलीकडे जाऊन समाधी सुखामध्ये जो आनंद असतो तो आत्मानंद असतो. या तिन्ही प्रकारच्या आनंदामध्ये आत्मचेतनाही असतेच. कारण चेतना जर नसेल तर मग आनंदही आनंद हा शब्दसुद्धा उरत नाही. म्हणून तिथे चेतना तर आहेच. मनुष्य मरत नाही, चेता असतो. झोपत नाही, चेता असतो. ज्ञानदेवांना चांगदेवाच्या आत्मस्वरूपाचे आनंद होत आहे. लवणाचा खळा मागच्या ओळीत समुद्रामध्ये खोली पाहण्यासाठी पडला आणि पडल्यानंतर तो समुद्रच होऊन गेला, तसा आत्माकार होण्याचा हा आनंद आहे. माऊली ज्ञानेश्वरासारख्या महान आत्मज्ञानी योग्यांना किंवा त्या सद्गुरूंच्या उपदेशामुळे चांगदेव महाराज आपल्या गुरुप्रमाणेच आत्मस्वरूप होत आहेत. आपल्या गुरुप्रमाणेच आत्मस्वरूप होण्याला त्यांना वाव आहे, स्कोप आहे. आणि माऊलीच्याच भाषेत सांगायचं झालं तर काना वचनाची भेटी सरी सची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवणीये कूजो. ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर विश्लेषण करताना माऊलीने सांगितलं शेवटी शेवटी की भगवान श्रीकृष्णाचा उपदेश ऐकल्याबरोबर अर्जुनाची स्थिती अशी झाली, काना वचनाची भेटी सरी सची पै किरीटी. जी चांगदेवाची झालेली परिस्थिती आहे, हीच परिस्थिती तिथे अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या मध्ये झालेली होती. चांगदेव आत्मा आणि ज्ञानदेवही आत्मा. आता बोलणे, उपदेश करणे, दर्शन या सर्व बाह्य गोष्टी संपल्या. काना वचनाची भेटी सरीसची पै किरीटी वस्तू होऊन उठी कवणी एक जो. जी मूळ वस्तू आहे, सस्वरूप, सुस्वरूप किंवा स्वरूप. तर आता बोलणे, उपदेश करणे, दर्शन करणे ह्या सर्व गोष्टी संपल्या. आत्म्यानेच आत्मस्वरूपाचा आनंद घ्यायचा आहे. अर्थात हे नुसतेच घडू शकत नाही. जर सद्गुरूची असीम कृपा असेल, सद्गुरूंनी साक्षात्कार दिला असेल, आत्मसाक्षात्कार सद्गुरूच्या मदतीने घडून आला असेल, तर त्या सद्गुरूंच्या कृपेने असं होणे थोडं शक्य आहे. सद्गुरूंच्या कृपेचे सामर्थ्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी किती ठिकाणी वर्णन केलेलं आहे. खूप त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये प्रत्येक जवळपास प्रत्येक अध्यायामध्ये, 4 अध्याय सोडून 14 अध्यायामध्ये सुरुवातीचे नमन हे आपल्या गुरुसाठीच आहे. याशिवाय अध्याय संपवताना सुद्धा ते गुरूंना विसंबत नाही. याशिवाय मध्ये मध्ये सुद्धा आपल्या गुरुविषयी त्यांच्या मनात किती आदर आहे. सख्खा भाऊ जरी होता तरी ती मर्यादा न सोडता गुरुला गुरुच्या ठिकाणीच ठेवलेलं आहे. म्हणतात हे असो दिठी जयावर झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवची परी तुके महेशेशी। आता या ओवीमध्ये सुद्धा वळी ज्ञानेश्वर महाराज त्या शक्तिपात दीक्षेबद्दलच बोलत आहे, शक्तिपात अनुग्रहाचे सामर्थ्य वर्णन केलेले आहे याच्यातही। कारण हे असो दिठी जयावर झळके, त्या सद्गुरूची दृष्टी ज्याच्यावर पडते किंवा हा पद्म करू माथा पारू, की एखाद्याच्या माथ्यावर हात ठेवला असेल किंवा एखाद्याला एखाद्यावर दृष्टी पडली असेल, तो जीवची परी तुके महेशेशी, तो जीव शिवा एवढा त्या क्षणीच होऊन जातो, जीवात शिवात काही भेदच राहत नाही। हे सद्गुरूच्या त्या शक्तिपाताने संभव आहे। तो शक्तिपात फक्त दृष्टिक्षेपामुळे झाला असेल, नाहीतर पद्मकर डोक्यावर ठेवल्यामुळे हस्तकमल डोक्यावर ठेवल्यामुळे झाला असेल। शक्तिपाताचे अनुग्रह आणि त्याचे सामर्थ्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीतून सांगितलेले आहे। रामदास स्वामी गुरुकृपेची महती थोरवी सांगताना म्हणतात, ऐसा कृपाळू स्वामी राम आदि पुरुष देवाधी देव शिष्यास निजपदी ठाव ऐक्य रूपे दिधला। आत्मराम ग्रंथामध्ये सोप करून सांगतात, ऐसा कृपाळू स्वामी राव, तो गुरु सद्गुरु असा कृपाळू असतो, दयाळू असतो, आदिपुरुष देवाधिदेव, आणि तोच खरा आदिपुरुष असतो आणि तोच देवाचा देव असतो। दुर्दैवाने आपल्याला हे यासाठी कळत नाही कारण आपण सद्गुरूला देह समजतो। सद्गुरू हे शरीर नाही आहे, हे शरीर नसून त्या शरीराच्या माध्यमातून वाहणारं वैश्विक चैतन्य आहे। ते चैतन्य म्हणजे गुरुतत्व, ते चैतन्य म्हणजे सद्गुरुतत्व, आणि म्हणून तो आदिपुरुष देवादिदेव करून टाकतो। ऐसा तो दयाळू असतो स्वामी राव किंवा सद्गुरू, शिष्यासी निजपती ठाव ऐक्य रूपे दिदला, आणि शिष्याला शिष्य ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेमध्ये त्याला सस्वरूपामध्ये विलीन करून टाकतो, ऐक्य रूपे दिदला, आणि त्याला ऐक्याच्या बोधामध्ये आणतो। ऐक्याच्या बोधा म्हणजे आपल्या एवढा करून टाकतो, एवढं मोठं सामर्थ्य त्या सद्गुरूंच्या शक्तिपातामध्ये असते। आता त्या सद्गुरूंनी प्रत्यक्ष डोक्यावर हात ठेवला पाहिजे हे काही जरुरी नाही आहे, नुसत्या दृष्टिक्षेपात नुसत्या नजरेत इतकं मोठं सामर्थ्य असते सद्गुरूंच्या की त्या क्षणीच शिष्याला ते जीवातून शिवापर्यंत नेतात। शक्तिपात दीक्षा प्रत्यक्ष झाली काय किंवा परोक्ष झाली काय, पण चित्त तुमचं सद्गुरूंच्या चरणी पाहिजे। सद्गुरूंच्या चरणी चित्त असेल, सद्गुरूंच्या सूक्ष्म शरीरावर चित्त असेल, तर हे घडू शकतं, आणि हे घडलं आपल्याला डॉक्युमेंटेड आहे महाभारतामध्ये। एकलव्याच्या रूपाने द्रोणाचार्याचा पुतळा केला आणि त्या पुतळ्यापासून दीक्षा शिक्षा घेतली आणि ती तशी तंतोतंत तशीच्या तशी उतरली। जेवढ्या योग्यतेचा अर्जुन तेवढ्याच योग्यतेचा एकलव्य झाला। तिथे तर प्रत्यक्ष दीक्षापात नव्हता, प्रत्यक्ष शक्तिपात नव्हता, तरीसुद्धा चित्त सद्गुरूच्या चरणी इतकं लीन आणि समर्पित झालं होतं की आपोआप ती ऊर्जा ट्रान्सफर झाली, आणि म्हणून एकलव्यसुद्धा त्या अर्जुनाच्या योग्यतेचा होऊ शकला। अशी ही उच्च स्थिती आत्म्या आत्म्याचा संवाद, संवाद हा शब्द चुकीचा कारण त्यात संवाद घडू शकत नाही। तैसे तुझं आत्मया ते पाही देखो गेली या मीची नाही, तुझ्या आत्म्याला पाहण्यासाठी पाहायला गेलो तर मी शिल्लक उरत नाही, तेथे तू कैसा काही कल्पावयाच होगा, तर तुझी कल्पनासुद्धा कशी करता येईल चांगदेवा। 47वी ओवी आणि त्याच्यावरचं विश्लेषण आज आपण इथे थांबूया. थांबायच्या आधी एकदा उल्लेख करूया त्या ओवीचा. तैसे तुझा आत्मया ते पाही देखो गेलिया मी चिनाही तेथे तू कैसा काई कल्पावया जोगा. तर तुझ्या आत्मस्वरूपाला पाहू गेले तर मी स्वतःच उरत नाही आणि तू तरी कल्पना करण्याजोगा कसा असू शकशील, कारण तिथे उरण्याचं काही कारणच नाही. आज इथे थांबूया. 47वी ओवी आज पूर्ण झाली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.